हॅलो. हा, गुड आफ्टरनून संगीता मॅम, मी काजल बोलतेय परांजपेस गेम्स मधून. परवा आपलं बोलणं झालं होतं ना मॅम, तुम्हाला फ्लॅट साठी रिक्वायरमेंट होती ना. ओके, दुकानसाठी का? हा मॅम, तर तुम्ही विजिट करणार आहात का? साईट विजिट कधी करू शकता? ठीक आहे, कारण मॅम मी जसं सांगितलं होतं ना तुम्हाला की इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे, सो जर हां ऍक्च्युली तो इव्हेंट एक्सटेंड केला गेलेला आहे मॅम. सो जर उद्या पुढच्या रविवार म्हणजे येत्या रविवार पर्यंत जर तुम्ही साईटला विजिट केले तर तुम्ही 25,000 बुकिंग करू शकता मॅम, आणि प्लस 50,000 स्क्रॅच कार्ड डिस्काउंट अशा वेगवेगळ्या ऑफर्स मिळतील मॅम तुम्हाला. ठीक आहे, आणि मॅम ऍड्रेस वगैरे साठी मग मला या नंबर वरती कॉल करा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला बाणेरचं हवं होतं ना? हां मॅम, तुम्हाला ते मी ऍड्रेस या नंबरवरती SMS करू का? ठीक आहे, चालेल. आणि मॅम आम्ही तुम्हाला मग कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड करत आहोत, मग तिथेच राहता का? बरं, ठीक आहे ठीक आहे. मॅम तुम्हाला हा महाबळेश्वर हॉटेल माहिती असेल ना? हा, महाबळेश्वर हॉटेलच्या अपोजिट साईडला आमचा एक प्रोजेक्ट आहे क्रिस्टल टॉवर म्हणून, त्याच्या थोडंसं पुढे गेल्यावरतीच आहे मॅम मॅग्नोलिया बिझनेस सेंटर. हो ठीक आहे, हो हो चालेल. ओके, थँक्यू.